रमाई आवास योजना, तारीख 01/04/2009, क्षेत्र ग्रामीण। प्रति लाभार्थी देय रक्कमेची मर्यादा प्रति लाभार्थी रुपया 1/20/00, शासन अनुदान शौचालय बांधकामासाठी रुपया 1/20/00 व मनरेगा अंतर्गत रुपया 2/60/00। रमाई आवास योजना राज्य शासन पुरस्कृत योजना असून ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील बेघर व कच्चे घर असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जातो। सदर लाभार्थीचे नाव ग्रामसभेने मंजूर केलेल्या कायम प्रतीक्षा यादीत असणे आवश्यक आहे। कमीत कमी 269/4 चे बांधकाम करणे आवश्यक आहे। लाभार्थी नागरिक। फायदे: ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील बेघर व कच्चे घर असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जातो। अर्ज कसा करावा? वेबसाइटवर